लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी संदीप कुलकर्णी. तुम्ही ऐकता आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
हॅलो सर. गुंतता हृदय हे सिरियलच्या सेटवर सतीश राजवाडेने मला तुमच्याशी भेट घालून दिली होती. okay. की आता तू या सिरियल मध्ये काम करणार आहेस. अँड द फर्स्ट टाइम आय सॉ यू आय वॉज लाईक, अरे इतकं फ्रेश कोणी कसं दिसू शकतं यार. यू हॅव दॅट चार्म अँड फ्रेशनेस.
गुंतता हृदय हे की काय
गुंतता हृदय गुंतले तिकडे माझे थोड्या वेळ, पण आले नंतर भानावर मी. पण मला समहाव असं वाटतं की कदाचित तुमचा जन्म झाल्यानंतर ना घरातले लाईट्स ऑफच असतील, म्हणजे फार लाईट लावण्याची गरज पडली नसेल. तुम्ही इतके असे गोरे पान आणि यु नो असे दिसता. सो तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्हाला काही स्टोरीज सांगितल्या असतील आईने, काय होतं तुमच्या घरातलं वातावरण आणि तुमचं नाव कोणी ठेवलं?
अगदी मला असं वाटतं जेव्हा बाळबीळ असेल तेव्हा वगैरे मी थोडासा होतो गोरा गोंडस वगैरे, पण नंतर मी मळकट वगैरेच झालो होतो. म्हणजे माझ्या नंतरचे वगैरे फोटो आहेत शाळेतले वगैरे, फार असा काही गोरा किंवा असा मी नव्हतो. मे बी खूप भटकायचो वगैरे, कारण आम्ही तेव्हा जे काही मातीत बितीत किंवा उन्हात जे भटकायचो किंवा मिळेल त्या पाण्यामध्ये स्विमिंग वगैरे करायचो वगैरे, असं बरंच काही आमच्याजवळ खाडी वगैरे पण खूप होती.
तुमचा जन्म पुण्याचा असं ऐकलं होतं, पण मी
पुण्याचा जन्म सोमवार पेठेमधला, आई माझी सोमवार पेठेतली, आजोळ सोमवार पेठेत. आता खरं ते घर राहिलं नाही आहे पुणे, एवढं बदललं आहे. कारण इनफॅक्ट मी जवळजवळ शाळेच्या अगदी पाचवीपर्यंत वगैरे तर बराच राहिलो पण होतो पुण्यामध्ये. कारण आई जेव्हा नोकरी करत वगैरे होती तेव्हा मग आजी आजोबांकडे त्यांनी आणून सोडलं होतं मला, आणि ऑब्व्हियसली मी तसा त्यांचा पहिला नातू असल्यामुळे लाड वगैरे अजूनही, म्हणजे पुण्यात आलं काय फील दॅट रूट्स.
तुम्ही एकुलता एक मुलगा असा आहे का, भाऊ बहीण होते?
नाही, मला भाऊ आहे, तो शिपी आहे, म्हणजे तो सिंगापूरला असतो. फॅमिली वगैरे आता 20 वर्ष सिंगापूरला
आहे.
सचिन त्याचं नाव. इनफॅक्ट तो माझा धाकटा भाऊ असून सुद्धा तो असा मर्चंट नेव्ही मध्ये आणि असं वगैरे डॉलर्स वगैरे आणायचा, आणि हा काय स्ट्रगल करतोय, हा थिएटर करतोय.
त्यावर आपण बोलणार आहोत, पण त्या अगोदर मला सांगा की आई काय करायची, बाबा काय करायचे?
आई सेंट्रल एक्साइज मध्ये होती, वडील ग्लॅक्सो कंपनीत होते ठाण्याला. इनफॅक्ट ते मी लग्न व्हायच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष ते शिक्षक होते असं मी ऐकलं होतं. गुजरातमध्ये असं राहायचं लग्न व्हायच्या आधी, त्यामुळे त्यांना गुजराती छान यायचं, त्यांना हिंदीतही यायचं, मराठी बरं यायचं, इंग्लिश यायचं, असे 4-5 भाषा त्यांना यायचं. आणि आय वॉज टू वंडर, अरे बापरे एवढं एवढं येतं त्यांना त्यावेळेला. आणि ती मास्तरकी त्यांच्यामध्ये नंतर पण कायम होती, त्यामुळे ते कामावरनं आल्यानंतर किंवा रविवारी वगैरे सुद्धा आजूबाजूच्या मुलांना वगैरे शिकवणं बिकवणं असं चालूच होतं. मला पण चालू होतं, पण मी फार त्यांच्या ह्याच्यात आलो नाही तेव्हा सुद्धा. मी मला असं वाटतं चित्रकला, संगीत किंवा इतिहास आणि भूगोल वगैरे असे फार माझे आवडते विषय होते, पण गणित आणि सायन्स वगैरे फारसं मला त्यावेळेला हे नव्हतं, त्यामुळे मी तसा त्यांचा आवडता विद्यार्थी नव्हतो बाबांचा. पण त्यांच्यामध्ये पण एक थोडासा कलाकार होतो, ते नकला वगैरे पण करायचे. हा, इनफॅक्ट मला तेव्हा खूप लाज वाजायची, अरे काय बाबा असं करतात सगळ्यांसमोर वगैरे असं करायचं त्यावेळेला. ऍक्च्युली आणि ते असं आमच्या गणपतीत वगैरे असे वगैरे नकला वगैरे करायचे, तर मी असा लाजून कुठेतरी बाजूला वगैरे जायचो.
यू आर ऑलवेज बीन अ शाय
पर्सन. अ लिटल, या. इनफॅक्ट मी जरा खूप इंट्रोवर्ट होतो त्यावेळेला.
यु नो, मराठी मिडल क्लास फॅमिली मध्ये जेव्हा आपण वाढतो ना तेव्हा थोडक्यात समाधान मानणं किंवा संध्याकाळी खेळून आल्यानंतर बाबा दिवा लावणं आणि काही रूल्स असायचे घरामध्ये की बाबा जेवणाचं ताट जर मांडलं असेल तर पाण्याचे ग्लास तू भरायचे किंवा अंथरूण तू घालायचं. सो तुमच्या घरात काही असे रूल्स होते का आणि तुम्ही काय काम करायचात? तुम्ही सांगितलं की तुम्ही आजी आजोबांकडे इथे पुण्यात होतात, मग तो प्रवास कसा होता?
मला अजूनही आठवतं तो सोमवार पेठेतला वाडा होता आणि बाजूला एक कर्नाटकी फॅमिली होती, अर्थात दोन्ही दरवाजे उघडे असायचे, त्यामुळे ती मुलं छोटी आम्ही तिकडे असं सतत असायचो. आणि सकाळी माझा असा कार्यक्रम असायचा, उठल्या खूप असे म्हशीचे कळप त्या वाड्याच्या दाऱ्यासमोरनं जायचे त्यावेळेला, आणि असे जवळजवळ 1-1.5 तास ते असे कळप असे एकानंतर एक जायचे. तर मी धावत खाली बसायचो आणि त्या उंबरठ्यावर बसायचो दरवाज्याचा, आणि ते सगळे कळप जाईपर्यंत मी तिथे बसलेला असायचो, आणि मग जाऊन दात घासणं विशणं वगैरे असं व्हायचं. रोजचा माझा कार्यक्रम होता. पण मी जसं म्हटलं तसं मी पहिला आहे असल्यामुळे लाड खूप होते. इनफॅक्ट आजी तर भयंकर, पाहिजे ते करून देणं, पाहिजे तेव्हा
काय काय मागायचं तुम्ही करून.
भजी मला भयंकर आवडायची, त्यामुळे ती कधी अशी म्हणजे 10 वाजता सकाळी म्हटलं तरी आई आजी मला भजी, तर मग ती मग ते वेगवेगळ्या अशा भजिया ती वरण खूप छान करायची अप्रतिम. म्हणजे अजूनही मला त्याचे स्वाद हो तो अजूनही आठवतो.
5 वर्षांचे होऊस तर तुम्ही इकडे होते,
पुण्यात राहायला होतो,
पुण्यात राहायला
होतो, नंतर सुट्टी लागली का पुण्यात असायचं. सो तेव्हा शाळा ही भांडुपला, माझी भांडुप एज्युकेशनल सोसायटी इंग्लिश हायस्कूल म्हणून होती, घराजवळच होती, म्हणजे मी राहायचो तिथून. अशी दुसरी घंटा वाजली का मी असं धावत पळत शाळेत जायचो, अशी जवळची शाळा होती. आणि मी जसं म्हटलं तसं लहानपणापासूनच दोघे सर्व्हिसला असायचे, त्यामुळे अगेन मी मोठा आणि भाऊ असं दोघांच्या हातात घर असायचं.
मग खटाटोप भरपूर केला,
भयंकर भयंकर. एकतर तो माझ्यापेक्षा 1.5 वर्षांनी लहान फक्त, त्यामुळे माझे कपडे तो कधी घातले किंवा टी शर्ट घातला तर जे भांडण आमचं दोघ जाम व्हायचं, किंवा त्यावेळेला त्या लुंग्या असायच्या, तू लुंगी काढ माझी पहिली घातली लुंगी काढायला असं वगैरे.
आमचं कुठले खेळ तुम्ही खेळायचा सोबत?
शेजारच्या ख्रिश्चन फॅमिली होत्या, आजी होत्या, त्यांना आईने लक्ष ठेवायला सांगितलेलं होतं, त्यामुळे दुपारी तर म्हणजे त्या अशा बसलेल्या असायच्या दुपारी. मग घरामध्ये आईदर कॅरम किंवा कार्ड्स हाच एक हे असायचं. आणि मला मग नंतर जेव्हा चित्रकलेची आवडली तेव्हा माझं ते चित्र हे चालू असायची आणि सत हे असायची, त्यामुळे नंतर माझा भाऊ असं कंटाळायचा म्हणाले काय चित्र काढत बसले, चल ना कॅरम खेळूया वगैरे, असं सगळं चालू असायचं. पण बाहेर आमचे खूप खेळ असायचे वेगवेगळे, म्हणजे अगदी कबड्डीपासून ते क्रिकेटपासून ते डबा इस्पाईस पासून वगैरे असे सगळे खेळ. आणि त्यावेळेला स्विमिंग पूल्स वगैरे असे नव्हतेच, म्हणजे एक जरा बरं पाणी दिसलं वगैरे तर लगेच आमचा एक मुलांचा असा ग्रुप जाऊन त्या डबक्यात वगैरे, त्याच्यामध्ये कुत्र्याचं पिल्लू पण असायचं वगैरे, असं वगैरे पण असायचं ती.
बजाते रहो.